आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली सावन 62,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या तरणाट्या केंद्रीत उपक्रमाचे अनावरण करतले. बिहार विधानसभा वेंचणुकेचे तयारीचो नियाळ घेवपा खातीर मुखेल वेंचणूक आयोगाचो पंगड 2 दिसांच्या भेटेर पाटणाक पावला. वेंचणूक आयोगान केंद्रीय निरीक्षकांक राजकीय पक्ष उमेदवार आनी मतदानांच्या कागाळींचे निवारण करपा खातीर उपलब्ध रावपाचे निर्देश दिल्यात. शेती शिक्षणाक वत उर्बा दितना केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आनी शेती विद्यापीठांतल्या पदवीधर सुवातींचे 20% जागे अखिल भारतीय स्पर्धात्मक परिक्षेवरवीं भरतले अशें जाहीर केले. अहमदाबादान वेस्ट इंडीज आड जावपी पयले कस लावपी क्रिकेट खेळाच्या 3रा दिसा आज भारत आपलो डाव 5 बाद 448 धावण्यावेल्यान मुखार खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली सावन 62,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या तरणाट्या केंद्रीत उपक्रमाचे अनावरण करतले. तरणाट्यांच्या कुशळताये खातीरच्या इतिहासीक उपक्रमान प्रधानमंत्री देशभरांतल्या 1,000 सरकारी आयटीआयच्या अपग्रेडेशना खातीर पीएम सेतू सुरू करतले. तशेंच प्रधानमंत्री मोदी बिहारच्या सुधारित मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहायता भत्ता येवजण सुरू करतले. हे येवजणे खाला 5,00,000 पदवीधरांक 2 वर्सां खातीर म्हयन्याक 1,000 रुपया भत्तो दितले. उद्देग केंद्रीत अभ्यासक्रम आनी वेवसायीक शिक्षणाक चालना दिवपा खातीर बिहारान जननायक कर्पुरी ठाकूर कौशल्य विद्यापीठाचे ते उक्तावण करतले. प्रधानमंत्री बिहारांतल्या 4 विद्यापीठांनी नव्या शिक्षणीक आनी संशोधन सुविधांचो बुनयाद घालतले आनी बिहटान एनआयटी पाटणाच्या नव्या कॅम्पसाचे लोकार्पण करतले. प्रधानमंत्री देशांतल्या 34 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या 90 विद्यालयांनी आनी 1 मॉडल निवासी शाळांनी स्थापन केल्ल्या 1,200 वेवसायीक कुशळताय प्रयोगशाळांचे उक्तावण करतले. बिहार विधानसभा वेंचणुकेचे तयारीचो नियाळ घेवपा खातीर मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांच्या फुडारपणाखाला आयोगाचो पुराय पंगड 2 दिसांच्या भेटेर पाटणाक पावला. ह्या शिष्टमंडळान वेंचणूक आयुक्त सुबीर सिंग संधू आनी विवेक जोशी हांचो आसपाव आसा. आयोगाचो पंगड आज सकाळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींक भेटून तांच्या सुचोवण्यो विशीं चर्चा करतलो. तशेंच प्रशासकीय आनी पुलीस अधिकाऱ्यां बरोबर आयोग बसका घेतलो. ह्या बसकांनी प्रशासकीय कायदो आनी सुवेवस्थेचे तयारेचो नियाळ घेतले. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी केंद्रीय निरीक्षकांक राजकीय पक्ष उमेदवार आनी मतदारांच्या कागाळींचे निवारण करपा खातीर उपलब्ध रावपाचे निर्देश दिल्यात. कुमार हांणी बिहार विधानसभा वेंचणुके खातीर आनी कांय राज्यांतल्या पोटवेंचणुके खातीर तयनात केल्ल्या केंद्रीय निरीक्षकांक हे सांगले. वेगान आनी अचूकतेन आपले उद्दिष्ट साध्य करपी संघर्ष म्हणून ऑपरेशन सिंदुराची याद उरतली अशें हवाय दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हांणी सांगलां. 8 ऑक्टोबराक जावपा आशिल्ल्या 93व्या वायुसेना दिसा निमतान काल नवी दिल्लीन जाल्ल्या वर्सुकी पत्रकार परिषदेन ते उलयताले.
What is happening in the world, the 2 wars that are going on, there's no talk about termination, but we could make them reach a stage where they ask for a ceasefire, ask for termination of hostilities, and also we took a call as a nation to terminate those hostilities because our own objectives were met. I think this is something that the world needs to learn from us.
8 ऑक्टोबराक वायुसेना दिसाच्या निमतान हिंडन हवाई दळ स्टेशनाचेर वायुसेना दिसाची परेड जातली. शेती शिक्षणाक व्हड उर्बा दितना केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आनी शेती विद्यापीठांतल्या पदवीधर सुवातींचे 20% जागे अखिल भारतीय स्पर्धात्मक परिक्षेवरवीं भरतले अशें जाहीर केले. भारतीय शेती संशोधन मंडळ म्हणजे ICAR 1 राष्ट्र 1 शेती 1 पंगड ह्या भावनेक अनुसरून ही परिक्षा घेतले अशें शेती आनी शेतकार कल्याण मंत्रालयान सांगलां. ह्या निर्णयाक लागून 12वीं जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र गणित किंवा कृषी विषय शिकपी विद्यार्थ्यांक CUET ICAR राष्ट्रीय प्रवेश परिक्षेवरी प्रवेश मेळपाक शकतलो. ह्या निर्णयाक लागून देशभरांतल्या विद्यार्थ्यां खातीर प्रवेश प्रक्रिया सोपी आनी एकसारखी जातली अशे घोषणे उपरांत प्रसार माध्यमाकडे उलयतना चौहान हांणी सांगले. केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज बिहारांतल्या पाटणा शाराक भेट दितले. ह्या भेटी वेळार चौहान बिहाराच्या राजधानीन मखाना महोत्सवाक हाजीर रावतले आनी रबी कार्यशाळा आनी शेती सल्लागार संवादांतूय वांटो घेतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
पाक व्याप्त जम्मू काश्मीरान जाल्ल्या भयानक मानवी हक्कांचे उल्लंघना खातीर पाकिस्तानाक जापसालदार धरपाक जाय अशें भारतान सांगला। नवी दिल्लीन मिडिया ब्रिफिंगा वेळार विचारिल्ल्या प्रश्नाक जाप दितना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल हांणी पाक व्याप्त जम्मू काश्मीरांतल्या जायत्या वाठारांनी निशेध जाल्ल्याचे वृत्तांचेर भर दिलो। तातूंत पाकिस्तानी सैन्यान निश्वाप नागरिकांचेर केल्ल्या क्रूरपणाचो आस्पाव आसा। विकसित भारताचे ध्येय साध्य करपा खातीर 8% जीडीपी वाड दराची गरज आसा अशें अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले। सीतारामन काल नवी दिल्लीन जाल्ल्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उक्तावण अधिवेशनांत उलयताल्यो।
For India, these dynamics highlight both vulnerability and resilience. Our capacity to absorb shocks is strong, while our economic leverage is evolving. Our choices will determine whether resilience becomes a foundation for leadership or merely a buffer against uncertainty.
2029 मेरेन देशाची संरक्षण निर्यात सध्याच्या 24,000 कोटी रुपया वेल्यान 50,000 कोटी रुपया मेरेन वाडटली अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले। 11 वर्सां आदी संरक्षण निर्यात फक्त 600 कोटी रुपया इतली आशिल्ली अशें तांणी नमूद केले। केंद्रीय कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी हांचे हजेरेन हैदराबादांत 3 दिसांच्या जैन आंतरराष्ट्रीय वेपार संघटना जीतो कनेक्ट प्रदर्शनाचे उक्तावण काल संरक्षण मंत्र्यांनी केले, त्यावेळार ते उलयताले। केंद्रान सगळ्या राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक कफ सारोवपाच्या तार्कीक वापरा बद्दल परामर्श जारी केल्या। 2 वर्सां पिराये सकयल्ल्या भुरग्यांक खोकली आनी थंडेची वखदां दिवची न्हय असो सल्लो केंद्रीय भलायकी मंत्रालयान दिला। सादारणपणान 5 वर्सां पिराये सकयल्ल्या भुरग्यांक अशी वखदां दिवपाची शिफारस करिना। 5 वर्सां वयर पिरायेच्या भुरग्यांक अशी वखदां दितना। काळजीपूर्वक क्लिनिकल मुल्यांकन करपाक जाय, योग्य डोसाचे काटेकोरपणान पालन करचे आनी एकाच वेळार साबार वखदांचो वापर टाळचो। मंत्रालयान हे संबंधी सगळ्या राज्यांच्या आनी केंद्रशासित प्रदेशांच्या भलायकी सेवा संचालकांक पत्र बरयला। भुरग्यांची खोकली चड करून आपूणशीच बरी जाता आनी चड करून वखदांचो वापर करचो पडना अशें पत्रान म्हळां। नवरात्रांच्या दिसांनी भारताची उपभोक्ता अर्थवेवस्थेन आतां मेरेनची सगळ्यांत चड विक्री जाली। सरकारान फुडले पिळगेंतल्या जीएसटी सुदारणा खाला कर दर उणे केल्ल्यान माल सवाय जालो। ह्या उपायांक लागून उत्पादनाचे दर उणे जाले आनी गिरायकांच्यो आकांक्षा वाडल्यो। वाहनांची खरेदी वाडली, घरगुती वस्तू आनी जीवनशैलीच्या वस्तूंचेरूय खर्च वाडलो। हाका लागून सणासुदीच्या काळान विक्रमी खप जाल्ल्यान वातावरण आनिकूय उत्सवी जाले। मुखेल कार कंपन्या कडल्यान मेळिल्ल्या आंकड्या प्रमाण नवरात्रांच्या काळान वाहन विक्रीन लक्षणीय वाढ झाल्या। फाटल्या वर्षाच्या याच काळाच्या तुळेन 60% ते 100% मेरेन वाढ झाल्याची माहिती मिळ्या। भारतीय हवामान खात्यान आज बिहारात दाट उटंगाराचा रेड अलर्ट जारी केला। आज उत्तेंद उत्तर प्रदेश उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि तेलंगणात मुसळधार पाऊस पडपाची शक्यताय आसा। अहमदाबादात वेस्ट इंडिज आड जावपी 2 कस लावपी खेळा माळेच्या पहिले कस लावपी क्रिकेट खेळाच्या 3रा दिसा आज भारत आपलो डाव 5 बाद 448 धावण्या वेल्यान मुखार खेळटलो। ध्रुव चुरेल, रविंद्र जडेजा आनी KL राहुल हांच्या शेंकड्याक लागून भारतीय पंगडान वेस्ट इंडिजाचे 286 धावण्यांची म्हत्वाची आघाडी मेळयल्या। निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली सावन 62,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या तरणाट्या केंद्रीत उपक्रमाचे अनावरण करतले। बिहार विधानसभा वेंचणुकेचे तयारेचो नियाळ घेवपा खातीर मुखेल वेंचणूक आयोगाचो पंगड 2 दिसांच्या भेटेर पाटणाक पावला। वेंचणूक आयोगान केंद्रीय निरीक्षकांक राजकीय पक्ष उमेदवार आनी मतदारांच्या कागाळींचे निवारण करपा खातीर उपलब्ध रावपाचे निर्देश दिल्या। इतल्या न्यू राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 6:30।